नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 1 जुलै शनिवार, ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. ऑनलाईन रमी खेळा आणि पैसे जिंका, ऑनलाईन वर या व 50,000-1,00,000 वेलकम बोनस घ्या, अशा टॅगलाईन वापरून युवकांना ऑनलाईन जुगाराकडे खेचण्याचे प्रमाण वाढत जात आहे. ऑनलाईन जुगाराच्या भुलभुलैयाच्या गर्दीत युवक हरवून जात असून त्यामुळे युवकांच्या आयुष्याचा खेळ होत असल्याचे चित्र समाजात निर्माण झाले आहे. भुसावळ विभागाकडून धावणाऱ्या मेमो गाड्यांचे बॅग वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये 40 गाव धुळे 40 गाव हे मेमू रेल्वे 1 जुलैपासून 7 ऐवजी 8 डब्यांची धावणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनमध्ये तासन तास बसून राहणाऱ्या आणि प्रशासनासोबत जुगाडी व्यवस्था करणाऱ्या काही माफियांची चूल जिल्हाधिकाऱ्यांनी विझवली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाकडून या कॅन्टीनची तपासणी केल्यावर काही गंभीर बाबी उजेडत आल्या, त्यामुळे परवाना नूतनीकरण आणि आवश्यक बदल केल्याशिवाय कॅन्टीन सुरू करू नये अशी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. नेहरू चौक ते टॉवर चौक या दरम्यान असलेले अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून नियमित काढले जाते, मात्र तरी देखील यासाठी वाहतूक शाखेची मदत घेऊन हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला जाईल. गेल्या 11 महिने रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार या महिन्यात होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिल्याने विस्ताराला आता मुहूर्त मिळणार आहे. आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा चित्रपट सत्य प्रेम की कथा या चित्रपटाने ही बॉक्स ऑफिसवर धडक दिली आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक यांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. मात्र कियारा आणि कार्तिकची जोडी आणि त्यातच लव्ह स्टोरी यामुळे चित्रपट चांगली कमाई करेल अशी आशा देखील व्यक्त करण्यात आलेली आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. प्रयत्न सुरू केले की यशाची वाट आपोआप सापडते. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोकलाईव्ह, तुमच्या मनातलं.